चीनीमंडी.com पॉडकास्ट।
बांगलादेश ऊस शेतीची लोकप्रियता वाढली। गेल्या काही वर्षात ऊस शेतीत फायदा झाल्यानंतर बांगलादेशातील मदारीपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांमध्ये ऊस शेतीची लोकप्रियता वाढली आहे। गेल्या वर्षी या ठिकाणी 580 हेक्टर जमिनीवर ऊसाची लागवड करण्यात आली होती। मदारीपूरमध्ये कृषी विस्तार विभागानं सांगितलं की जिल्ह्यातील 4 प्रमुख शहरांमध्ये उच्च तसंच विविध प्रकारांमध्ये 678 हेक्टर जमिनीवर ऊसाची शेती करण्यात आली आहे। मदारीपूर येथील डिप्टी डायरेक्टर GMA गफूर म्हणाले की मदारीपुरात ऊसाच्या शेतीमध्ये वाढ होत आहे। इथलं हवामान आणि मातीचा पोत ऊसाच्या विविध प्रकारच्या शेतीसाठी उपयुक्त आहे। शेतकरी ऊसाचं उत्पादन वाढवण्यास उत्सुक आहेत, कारण भात आणि ज्यूटपेक्षाही ऊस पिकात लाभ अधिक आहे। गफूर म्हणाले की आम्ही शेतकऱ्यांना ऊस लागवडीसाठी प्रेरित करत आहोत। मदारीपूर येथील लोक म्हणाले, 5 वर्षांपूर्वीची परिस्थिती अगदी वेगळी होती। पहिल्यांदा दुसऱ्या जिल्ह्यातून ऊस आणावा लागत होता आणि मदारीपुरातल्या बाजारात तो विकला जात होता, पण आता जिल्ह्यातील प्रत्येक गावात ऊसाची शेती केली जात आहे। इथला ऊस स्थानिक बाजारपेठेबरोबरच देशाच्या दुसऱ्या भागातही विकला जात आहे। ऊस शेतकरी नाशू बेपारी म्हणाला, दुसऱ्या शेतकऱ्यांना होणारा फायदा पाहून आम्ही देखील ऊस शेती करण्यासाठी प्रेरित झालो। या लोकांनी भात आणि ज्यूटच्या तुलनेत ऊसातून चांगला नफा मिळवला। मी देखील माझ्या जमिनीवर काही भागात ऊस लावला आहे आणि चांगला नफा कमवला आहे। ते म्हणाले, भात कापणीनंतर लगेचच दुसऱ्या जमिनीवर ऊसाची शेती करणार आहोत।